विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचं प्रमाण वाढावं यादृष्टीनं कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांबाबत सूक्ष्म नियोजन करावं आणि स्थलांतरित कामगारांचं मतदान सुलभ होईल यासाठी कृती योजना तयार करावी अशा सूचना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आज आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. याकरता 47,000 अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उन्हाच्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना आरोग्यविषयक अतिदक्षतेचा सल्ला जारी केला आहे. यावर्षी मार्च ते जून दरम्यान अधिक तीव्र उष्णतेच्या दीर्घ लाटा येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर काय करावं आणि काय करू नये याविषयी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलेल्या सूचना निवडणूक आयोगानं वितरित केल्या आहेत. यात प्रामुख्यानं दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बाहेर न पडण्याचा सल्ला लोकांना दिला आहे. पुणे जिल्ह्यात 2023-24 मध्ये 2,276 हेक्टरवर नव्यानं फळबागांची लागवड करण्यात आली आहे. पावसाचं प्रमाण कमी असूनही दुष्काळी स्थितीत या योजनेत शेतकऱ्यांनी चांगला सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बाहेरील किंवा व्यापाऱ्यांच्या वजनकाट्यावर वजन केल्यानं शेतमालाच्या वजनात तफावत आढळल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पणन संचालनालयाला प्राप्त होत आहेत. त्यामुळे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवावेत अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. तसंच अशा वजनकाट्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास संबंधित बाजार समित्यांवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना पणन संचालक विकास रसाळ यांनी सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. पुण्यातील बंड गार्डन त्याचबरोबर नगर रस्त्यावरील काही शहरी आणि ग्रामीण भागात सर्वप्रथम महावितरणकडून विजेचं प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ही मोहीम राबवली जाणार असून त्याच्या यशानुसार शहरातील अन्य भागात ही मोहीम राबवली जाणार आहे. पुण्यात रासायनिक ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं संगमनेरमध्ये जाऊन उद्ध्वस्त केला. पोलिसांनी या कारवाईत 2300 किलो क्लोरल हायड्रेट भुकटी तसंच रसायन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणं जप्त केली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. पावसाळापूर्व सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील. शहरात पावसाचं पाणी साठणाऱ्या 171 ठिकाणांची पाहणी केली जाईल असं पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत सांगितलं. या कर्मचाऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्कच्या संचालक मंडळावर पुण्यातील यशस्वी संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. ग्रंथालयाचं कामकाज अद्ययावत करण्यासाठी परस्पर समन्वय माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवण्याचा डेलनेटद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचं पवन शर्मा यांनी सांगितलं. पुणे महावितरणकडून थकबाकी नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील 17,339 ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा जोडून घेण्यासाठी नियमानुसार 57,67,000 रुपये शुल्क भरावं लागेल अशी माहिती प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली. त्यामुळे थकित वीज बिलाची रक्कम ग्राहकांनी ताबडतोब भरावी असं आवाहन नाळे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त संत तुकाराम नगर तसंच भक्तिशक्ती चौक विगडी इथल्या संत तुकाराम यांच्या पुतळ्याला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं जिल्हास्तरीय एएस अजिंक्यपद करंडक 12 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी20 क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत सईश बाळटक्के याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक संघानं ब्रिलियंट स्पोर्ट अकॅडमीचा 28 धावांनी पराभव केला. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.